प्रकटीकरण अध्याय 7। त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनांवर उभे राहिलेले पाहिले। ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीच्या चार वाऱ्यांस धरून ठेवित होते। मी दुसरा एक देवदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढताना पाहिला। त्याच्याजवळ सदाजीवी देवाचा शिक्का होता। ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे सोपवले होते त्यांस तो मोठ्या वाणीने म्हणाला,
आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका।
ज्यांच्यावर शिक्का करण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली। इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 144,000 शिक्का मारण्यात आला।
यहुदा वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला। रौबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनश्शे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इस्सखार वंशापैकी 12,000, जबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का झाला।
त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे वंश लोक व भाषा यांपैकी कोणाच्याने मोजवला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला। ते उच्च वाणीने म्हणत होते,
राजासनावर बसलेल्या आमच्या देवाचा व कोकऱ्याच्या तारणाबद्दल महिमा हो।
तेव्हा राजासन वडील मंडळ व चार प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते। ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले,
आमेन, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सन्मान, सामर्थ्य, बळ, युगान युग आमच्या देवाची आहे, आमेन।
तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले,
शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?
मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे। तो मला म्हणाला,
मोठ्या संकटातून येतात ते हे आहे, ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे, यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत। ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजासनावर बसलेला त्याचवर आपला मंडप करी। ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तान्हेलेही होणार नाही। त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झऱ्यांजवळ त्यास नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील।